जो सृष्टि का सृष्टि रूप अवतार नाम रूपात्मक कर्म किंवा जगत पता किंवा अनादि विश्व याला एक शाश्वत स्वरूप नाही. रूपच नाही याच्यापेक्षा रूपच नाही याच्यापेक्षा त्याला शाश्वत रूप नाही. त्याच रूप बदलत असं आहे. सृष्टीचा जो संसार आहे त्या संसाराला अंत देखील नाही. वेगवेगळ्या परिवर्तनशील अशा पद्धतीने सृष्टीचा संसार चालू आहे. कित्येक प्राणी हे नामशेष झाले. ज्याचं पृथ्वीवर साम्राज्य होत असे प्राणी जे लाखो वर्षांपूर्वी होते ते आता केवळ चित्रांमधून शिल्लक आहे. त्यांचे अवशेष शिल्लक आहे. तिथं अनेक प्राणी आले आणि गेले. काही प्रजाती नष्ट देखील झाल्या. एका शाश्वत रूपाने हा संसार चाललेला नाही. सृष्टीमध्ये घडणारी जी कर्म आहे ती कर्म देखील खूप बदलती आणि वेगवान अशी आहे. आणि एका क्षणाला चालू क्षणामध्ये कोट्यावधी अब्जावधी कर्म जिथे चाललेली आहे त्यालाच संसार असं म्हणतात. एकाच वेळेला आपण जे कर्म करतो ते त्याचा अंश मात्र आहे. आणि एवढी प्रचंड कर्म कशाकरता घडतात ती कोणत्या प्रेरणेने केली जातात ती केल्यानंतर काय उत्पन्न होत याच पूर्त गणित कोणालाही मांडता आलेलं नाही. याचा या कृषी रूपी संसाराचा किंवा कर्मपथाऱ्याचा आधी जसा नाही हे कधी सुरू झालं सांगता येत नाही. तसा याला अंत देखील नाही. हे कधी संपणार आहे काही माहीत नाही. कोणी असं मानतात त्या मानण्याला देखील विशेष त्यासाठी उलावले आहेत असं नाही. पण असं मानलं जातं की पृथ्वीवर जी जीवसृष्टी झाली ती जीवसृष्टी येण्याच्या आधी ती मंगळावर होती. तिथं जी सूर्याची उष्णता आहे पृथ्वीवर आणि जे वातावरण आहे विशिष्ट अंतरावर असणार काही काळापूर्वी म्हणजे कित्येक वर्षांपूर्वी तसं मंगळावर होतं. आणि मंगळावर जी सृष्टी नाहीशी झाल्यावर ती पृथ्वीवर आली असं काहींचं मानणं आहे. आणि पृथ्वीवरती जर संपली तर ती शुक्राकडे जाईल. पण याला देखील नेमका आधार नाही. हे विश्व निर्माण कसं झालं याच्याबद्दल अनेक प्रकारे संशोधन केलं जातं. पण जो कर्मपसारा आहे तो कर्मपसारा फार पुरातन काळापासून चालू झालेला आहे. हे सर्व आपल्या आपल्या पद्धतीने का कर्म करतात कोणालाही माहिती नाही. सूर्याचं कर्म का चाललेलं आहे हे माहीत नाही. पण सूर्याच्या कर्मावर आपलं कर्म अवलंबून आहे एवढं आपल्याला माहिती आहे. तो निवाला तो थंड झाला की आपण समजून करता. पण त्यामुळे सृष्टी संपेल असं मानू नका. शिवाय हा कर्मपसारा आहे तो कर्म करणारे जे आहेत वेगळेपणाने परमात्म्यापेक्षा आपण वेगळे आहोत या भावनेने जे कर्म करणारे आपल्यासारखे आहेत त्यांच्या अंतःकरणात खोल मुरलेला त्याची पाळंवळ फार खोल घेतलेली ही पाळंवळ अज्ञानाची आहे असं भगवद्गीता म्हणते. अज्ञान याचा अर्थ स्वरूप विषयक अज्ञान. आपला आपण क्रिया विसरून जो धनंजया त्याची कारण घ्यायला अज्ञानामुळे आपला आपल्याला पडलेला विसर आपण वस्तूचा सच्चिदानंद स्वरूप असताना परमात्म स्वरूप असताना आपण आपल्या स्वतःला जीवन म्हणणं हे या अज्ञानाचं मूळ आहे. आणि एकदा मी कर्म करतो असं म्हटलं की त्या कर्माची सुख दुःखाची फळ भोगणारा मी करतो पण करता हे त्याचं तात्विक स्वरूप असून मागे बंधन स्वरूप तो करता आहे भोगता आहे असंच आहे. आपणच करतो आपणच पर्यायाने आपल्या सुख दुःखांना जबाबदार देखील असतो. आपण जी कर्म करतो त्याचे पडतात जगतामध्ये उमटतात आपल्या आपल्या पद्धतीने उमटतील. तुम्ही एखाद्या अगाध सरोवरामध्ये फार मोठा गुंडा टाकला तर थोडी बहुत खळबळ निर्माण होईल थोडी बहुत. आणि छोटासा खडा टाकला तरी देखील काही क्षीण तरंग उमटतील. तशी आमची जी कर्म आहेत त्या कर्मांनी काही क्षीण तरंग निश्चित उमटतात. आणि आमची जी कर्म आहेत ती आमची कर्म ही एका परीने आमच्यावर परिणाम करणारी असतात. अबोधजन्य कर्म मी जीव या भावाने केलेली कर्म ही आमच्यावर परिणाम करणारी असतात आमच्या मनावर आमच्या बुद्धीवर अंतःकरणावर. तसंच जगतामध्ये देखील ती काही परिणाम करतात. हा जगतावर होणारा जो परिणाम आहे तो परिणाम संतांची अशी इच्छा आहे की शांती समाधानाचा असा भावा. आपली जी कर्म आहे त्याचा जगतामध्ये होणारा परिणाम शांती समाधानाचा असावा मित्रत्वाचा असावा बंधुत्वाचा असावा. पण तशी कर्म घडतील असं नाही. तात्पर्य संसार वृक्षाला किंवा कर्म पसरल्याला आधी नाही आणि त्याला अंत देखील नाही. एखाद कर्म झालं तर त्याचे काय परिणाम होतात हे समजत. पण ते कर्म झालं नाही तरी देखील जी कर्म घडली असतील ते कर्म जर झालं नाही तर जी कर्म झाली असती त्याचेही काही परिणाम होणारच होते. उदाहरणार्थ दुसरं महायुद्ध झालं असत झालं म्हणून त्याने परिणाम झाले ते जर झालं नसतं तरी देखील काही परिणाम होणार होते. ते काय असतील सांगता येत नाही. हिटलरने लाखो जुना गॅस चेंबर मध्ये मारलं हे जर मारलं नसतं तर त्याचे म्हणजे त्या इंडिव्हिज्युअलची जी कर्म होती ती काय घडली असं सांगता येत नाही. आणि त्याचा जगतावर काय परिणाम झाला असता सांगता येत नाही. आणि काही जर हिटलरला सापडला असता तर अनुभव निर्माण झाला नसता. जे चुकले त्यांच्या कर्मांचा परिणाम आज जगत भोगत आहे आणि त्याबद्दल आदर आपण सांगतो. कारण जेव्हा अनुभव बनवला गेला तेव्हा आयुष्यही म्हणतात अंधाराचे जो शोधक असतो किंवा शास्त्रज्ञ असतो त्याच्याही हातात ती गोष्ट नंतर राहत नाही. तुम्ही जी कर्म करता त्या कर्मांचा परिणाम होतो ती कर्म केली नसती तरी देखील काही परिणाम होतो. अन्यथा काही कर्म घडली या कर्म पसरायला अंत नाही. अतिशय खोल मुळ गेलेला असा हा संसार वृक्ष आणि कोण गोळ्या आहेत त्या प्रत्येकाच्या अंतःकरणात आहेत, प्रत्येकाच्या जीवभावाला अज्ञान रूपाने आहे. तिथं काय काय करून जाणार संसार वृक्ष तोडायला. जर समजा एक व्यक्ती गेली तर दुसऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणात तोच अज्ञानजन्य भाव खोल गुरुला आहे. तीही व्यक्ती गेली तर अनेकांच्या अंतःकरणात आहे. नवीन निर्माण झालेल्या प्रजेच्या अंतःकरणात देखील तोच भाव आहे. हा वृक्ष तोडायचा कसा? भगवंत असं म्हणतात की अतंत्र शस्त्रेन दुधेन वा अनासक्ती रूपी बळकट तीक्ष्ण तलवारी. हा वृक्ष तोडून मी म्हटलं की या ठिकाणी वाक्य संपलेलं नाही. तथा म्हणजे त्यानंतर परिमार्गी गौद्यम यस्मिन तथा निवर्तंती भूया. मी त्या मार्गाने चालेल असा संकल्प करावा. ज्या ठिकाणी गेला असताना तिथून परत येत नाही अशा ठिकाणी मी जाऊन पोहोचेल असा संकल्प करावा. सृष्टीकर्माची ही पुरातन प्रवृत्ती ज्याच्यापासून निर्माण झाली त्या मूळ ब्रह्माला मी जाऊन पोहोचेल मिळेल असा संकल्प करावा. जिथं पोहोचलं असताना परत पुनरावृत्ती नाही तिथं मी जाईन असा संकल्प करावा. तरच हा संसार वृक्ष तोडला जातो असं भगवंत म्हणतात. त्या आमचे पुरुषाकडं मी जातो ज्याच्यापासून ही कर्म प्रवृत्ती किंवा कर्म बसारा किंवा संसार वृक्ष निर्माण झाला अशा प्रकारचा संकल्प करावा. अनासक्ती रूपी किंवा वैराग्य रूपी किंवा संयम होती किंवा अतंत्र शस्त्र हा त्या संसाराला तोडण्याचा उपाय आहे असं म्हणतो. आम्हाला आमच्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी असणारा नामरूप नामरूपात्मक संसार समजतो. फार मोठ्या जगताचं उदाहरण घ्यायचं कारण नाही. आपल्याला काही नाव आहे ते आपल्याला समजतं तसं नाही. आपल्याला समजत आपल्याला काही रूप आहे हे आपल्याला समजतं का समजत नाही? समजत. त्या नामावर आपला भरोसा आहे की नाही? आहे. आपल्या रूपावर आपला भरोसा आहे की नाही? आहे. नामरूपात्मक संसार म्हणजे प्रथम आपणच आहोत. आपला देह आहे. या देहापासून घडणारी कर्म आहे. ही जी कर्म आहे ती कर्म ज्या देह मनोबुद्धी करून घडतात त्या देह मनोबुद्धीच्या ठिकाणी आपण परमात्मा आहोत अशा प्रकारचं कोणतंही ज्ञान नाही. उलट परमात्मा सत्तेवरच देह चालत असताना बोलत असताना आपण परमात्म्याला तर विसरून गेलेले आहोत. त्याच्या ऐवजी जीवाचा वाचना वृक्ष मात्र फार फैलावलेला आहे. सर्व इंद्रियांच्या आपल्या आपल्या वाचना किंवा कामना, डोळ्यांच्या कामना, खाण्याच्या बाबत असणाऱ्या जीवनाच्या कामना किंवा वाचना, ऐकण्याच्या बाबत असणाऱ्या कानाच्या वाचना किंवा कामना, मूळ काम जो प्रजोत्पादनाकरता आवश्यक आहे असा तो आणि सर्व इंद्रियांचे आपले आपले विषय म्हणजे काम हे सर्व जीवाला जोडून दिलेलं आहे. आणि त्याच्या अडकलेला जीव हा नामरूपात्मक विश्वावर म्हणजे प्रथम स्वतःवर आणि मग जगतावर म्हणजे विषयांवर अतिशय विश्वास ठेवतो. या संसार वृक्षाचं जर छेदन करायचं असेल तर जीवाला आत्मबोध प्राप्त होणं याचा काही पर्याय नाही. जीवाला आत्मबोध जर प्राप्त व्हायचा असेल तर जीव प्रथम त्याच्यामध्ये अडकलेला आहे, त्याच्यापासून तो मोकळा होणं तर गरजेचं आहे. कळतंय ना? भगवंत जे सांगतायत ते हे सांगताय. एखाद्या वैद्याकडे जर प्रथम आपण गेलो किंवा डॉक्टरकडे गेलो अलीकडच्या भाषेमध्ये, तर ते प्रथम निदान करतात. असं होत नाही की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं की त्याला उपचार देऊ. काय उपचार करायचे? नुसतं पोट दुखतंय असं म्हटलं तरी कशामुळे पोट दुखतंय हे शोधायला लागतं, त्याचं निदान करायला लागतं, तर मग उपचार शक्य आहे. म्हणून हा जो नामरूपात्मक विश्व पसारा आहे आपल्या अंतःकरणात जीवरूपानी आपण हा पसारा वाढवलेला आहे आणि या वृक्षाचं छेदन देखील आपल्या ठिकाणी शक्य आहे. हे छेदन प्रथम जीव ज्या गोष्टीमध्ये गुंतलेला आहे अथवा अडकलेला आहे किंवा गुरफटलेला आहे किंवा त्याच्यातून बाहेर येऊ इच्छित नाही आणि त्यामुळे तो अज्ञानाच्या गटाळ्यात खातो आहे, त्याच्यातून त्याला बाजूला काढणं गरजेचं आहे. आणि ही गोष्ट जर कोणती असेल तर इंद्रियांना असणारा विषय कर्म करताना फळाचा हे गुण हे त्याचं मूळ कारण आहे. भगवंत म्हणून उपाय सांगताना असं सांगतात की अतंत्र शक्रियेनं दुर्गे नाही वा तत्वविचाराप्रमाणे संसाराचं वृक्ष नाही, तत्वविचाराप्रमाणे एक परब्रह्म संतले कदाचित नाही विकारले, त्या वेगळे जे भासले ते भ्रमरूप हे पुष्कळ बोलतोय पण भ्रमातच आहे, भ्रमातच बोलतोय. आमतीमध्ये जर मीठ कमी पडलं तर ताट झिजवून देणारे लोक आहे. खेळी मारणार आहे. आता मला असं वाटतं की पुरुषांनी स्त्रीला आपल्या पत्नीला मारण्याचे दिवस आता कमी आता शक्य नाही. इथून कोणत्या काळात पण एकदा आधीच्या काळात आणि जे कपले आता आपण म्हणतो ही चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल कोणाला भीती वाटत नाही. म्हणजे असं झालं की माझ्या माहितीच्या एका अशा खेळून मुलांनी आपल्या बायकोवर दोन लावले तर आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या बायका एकदम खाली गेल्या. शेजारच्या सोसायटी की या बायकांना देखील कळलं की कोणीतरी एकदम स्त्रीला मारतंय, त्या ओरडल्या मग सगळे दिल्या. त्याला नंतर मी विचारलं तर तो मला ऐकतच नाही, तिघी म्हणतं तरी ऐकतच नाही. तिचापलं ते तिचापलं ते शेवटी दोन होऊन नामरूपात्मक आणि अज्ञानाचा आता जो संसार आहे त्या संसारामध्ये तत्व विचारांनी ब्रह्म आणि ब्रह्म एकमेव अद्वितीय अक्षर अव्यक्त अकूट अविनाशी अदृश्य तिथं संसार वृक्ष नाही. पण संसार वृक्ष दिसतो ना, या संसार वृक्षामध्ये पूर्वीच्या अनिष्ट प्रथा जर केल्या असतील तर त्याच्यात सुधारणा झाली का? संसार वृक्ष कायम आहे एवढं मात्र खरं. जोपर्यंत जीवाच्या ठिकाणी असणारा अज्ञान दूर होत नाही तोपर्यंत संसार वृक्ष स्वतःच्या तसा राहतो, सदा सदा टवटवी नित्य दुत. हा संसार वृक्ष जर तोडायचा असेल किंवा याचं सेवन करायचं असेल तर प्रथम जीव त्याच्यामध्ये गुंतलेला आहे त्याच्यापासून त्याला वेगळा काढणं आणि मग तत्व विचाराने तो प्रेरित करतो. अशा दोन पायऱ्या त्याच्याकरता आवश्यक आहेत आणि त्याच पायऱ्या दोन श्लोकांमध्ये भगवंतांनी सांगितले. सर्वात प्रथम जर काही असेल तर अकृत शस्त्रेण दुरे नदी वा कर्म करत असताना कर्म देह मनबुद्धी करून मी देह मनबुद्धी पेक्षा वेगळा अलिप्त दीपादेवी प्रकाश आहे गृहिणीचे व्यापार जैसे देही कर्म जात तैसे योग युक्ता तोही मैत्री पाहे श्रवणी ऐकतो आहे तरी देहींचा दोघे कबर देखे याला अखंड शास्त्र आहे. कर्म करत असताना ज्या देह मनबुद्धी करून कर्म करत त्या देह मनबुद्धीपासून मी वेगळा आहे असं नेहमी पाहणं त्याच्याही पुढे जाऊन हे होण्यासाठी युक्ती म्हणून जर काही असेल तर कर्म भगवत अर्पण बुद्धीने करणं किंवा कर्म फळा करता न करता परमात्म्या करता करतो अशा भावनेने कर्म करणं कर्तव्यात्मक कर्म पण कर्तव्या करता अथवा त्या व्यक्ती करता करतो असं असा भाव म्हणून करायच्या ऐवजी तेच कर्म तितकंच चांगलं पण परमात्मा प्राप्ती करता करतो अशा भावने किंवा कर्म खरं त्यागपूर्वक करणं याला अखंड शास्त्र असं म्हणतात. ध्यानाला बसलेला असताना तरी वैराग्याने आधारे जीही विषय जवळ मी पाहिले वैराग्याचा आधार घेऊन मग ध्यान करणं याला अखंड शास्त्र असं म्हणतात. ध्यानाला बसताना प्रारंभी अवश्यने व विचार करावा की या क्षणापासून मी ध्यान करतो आहे तितक्या वेळेमध्ये मी कोणाचाही नाही मी देहमन बुद्धीचा देखील नाही मनात उठणाऱ्या विचार तरंगांचा माझा देखील संबंध ठेवणार नाही मग ते तरंग ज्यांच्या संबंधी असतील पत्नी पती मुलं चौकार पैसा माझी कर्म ऑफिसमधली नातेवाईक सगळं जगत माझा आणि काही संबंध नाही याला स्पर्शांकृत्वा बही बाह्यांश असं म्हटलेलं आहे. सांगतो बाहेरचे स्पर्श बाहेरच ठेवून हे काय आपण शस्त्र आहे. आकंद शस्त्र चालवल्या खेरीत आणि चांगलं बळकट चालवल्या खेरीत दिवाच्या ठिकाणी असणारा अडकलंय पण गुंतणं तुटत नाही. अगदी तशा प्रकारचा दृढ निश्चय केला देखील तरीही दिवाला तशा प्रकारचा पक्का बोध व्हायला 12 वर्ष लागतात. त्याबद्दल अज्ञानाचा त्याबद्दल अभावाचा शनी शनी असं समर्थ म्हणतात. त्याबद्दल अज्ञानाचा शनी शनी हळूहळू त्याग होतो. हा हळूहळू त्याग रोज करायला हवा हे भगवंत प्रथम सांगतात. अशा प्रकारे हा अज्ञान वृक्ष जीवांनी विभागलेला आहे जीव त्याच्यामध्ये गुंतवणूक केलेला आहे विषयापासून वैराग्य प्रत्यक्ष विषय सेवन करत असताना देखील आज चालू राहणार हे आपण प्रश्न आहे. मी अशी गोष्ट वाचलेली की भगवान बुद्धांचे काही शिष्य बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी म्हणून चाललेले होते. बुद्धांचा आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून आले बुद्धांना अभिवादन केलं आणि बुद्धांना त्यांनी आपल्या कामामध्ये यश मिळावं त्यांच्या बुद्धांच्या कृत्यांनी असं मागितलं तर बुद्ध म्हणाले की तुम्ही तुमच्या कर्मामध्ये यशस्वी व्हा. तुम्ही जो बुद्धांचा बोध आहे तो बोध समाजामध्ये पसरून जा. शेजारी आनंद बसलेला होता तो बुद्धांना असं म्हणाला की यांनी नाही विचार करता म्हणजे यांनी विचारणं आवश्यक होत पण विचारलं नाही म्हणून तुम्ही सांगितलं नाही. यांनी प्रचार आणि प्रसाराकरता गेल्यानंतर काय प्रकारची खबर त्यांनी घ्यावी? तर बुद्धार्थ म्हणाले की सात्विक गोष्टींचा आणि धर्म मार्गाचा प्रचार आणि प्रसार करताना समाजात पुरुष वर्ग आणि स्त्री वर्ग दोन्हीचा संपर्क येतो. या दोघांपासून देखील सावधानी अधिक राहावं. विशेष करून तुम्ही सगळ्याचा मागणी आहात असा असल्यामुळे स्त्रियांपासून तुम्ही अधिक राहा. स्त्रियांकडे तुम्ही पाहू देखील करा. अजून असं म्हणाला की तुम्ही यांना असं सांगाव की स्त्रियांकडे जर पाहिजे वेळ आली तर यांनी कशा प्रकारे पाहावं. कारण असं होणार नाही की स्त्रियांकडे पाहिलंच नाही असं होऊ शकत नाही. एवढंच नव्हे तर कदाचित स्पर्श देखील होऊ शकतो. तर तुम्हाला असं म्हणाले की स्त्रियांकडे पाहू नका असं म्हटलं, पण तुम्ही तिथं राहाल तिथं जर स्त्रिया असतील कोणत्या कोणत्या घरात तुम्हाला उतरावं लागेल तिथं तुमची सेवा सुदृशा सेवन हे स्त्रियांचा धर्म आहे त्यासाठी अशा वेळेला मात्र स्त्रियांकडं तुम्ही पाहाल पण स्पर्श करू नका. तर आनंद असं म्हणाला की यांना तुम्ही सांगा की कधी कधी स्पर्श देखील करायची वेळ येईल. उदाहरणार्थ आजार पण आहे तेव्हा पुन्हा असं म्हणाले की आता शेवटची एक गोष्ट सांगतो की तुम्ही मिसळला तरी चालेल, तुम्ही पाहिलं तरी चालेल, तुम्हाला स्पर्श झाला तरी चालेल, पण आत जागे राहा. प्रत्येक वेळेला आत जागे राहा. जर तसं झालं तर तुम्ही काही केलं तरी चालेल. तुम्ही आत स्वतःपाशी स्थिर राहा, तुमच्या ज्ञानातच स्थिर राहा आणि सगळं काही करा. हे ते आपण दर्शवत. स्वामी जी गोष्ट सांगायचे की एक साधू आणि एक तरुण शिष्य मार्गाने जात असताना पाण्याने किती पाणी खोल आहे समजत नव्हतं. आता पाण्याने वाहणारा असा एक मोठा जलाशय त्यांना दिसत दिसला. त्याने शिष्याला सांगितलं की बघ कोणत्या बाजूने जात येईल, उतार कुठं आहे, कुठून जात येईल. तर तरुण शिष्याने जरा खटपट केली आणि त्याला तेवढ्या पात्रामध्ये एक मार्ग सापडला की तिथं पाणी फुलं देखील उतळलं. तो परत आला, तोपर्यंत एक तरुण स्त्री निघाली आणि तिलाही मार्ग ओलांडून पुढे जायचं होतं. नदी ओलांडून पुढे जायचं होतं. ती म्हणाली की मला तुमच्यावर पाण्याला ओढ होती. तर ते तरुण ते सगळ्यांनी साधू होते त्यांनी आपल्या खांद्यावर त्या मुलीला घेतलं आणि ओलांडून नदी ओलांडून पलीकडं त्यांनी तिला खाली उतरवलं आणि चालायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर जो तरुण सगळ्यांनी देखील होता कितीतरी पुढे गेल्यानंतर तो म्हणाला की तुम्हाला एक विचार होता, तुम्ही जर सांगत होता की स्त्रीला स्पर्श देखील करायला नको आणि तुम्ही त्या तरुण मुलीला खांद्यावर घेऊन नदी ओलांडली. ते म्हणाले की अरे मी तिला तिथं काठावर तोडून दिलं, तो अजून तिला खांद्यावर घेऊन चालला की का. सरळ राहणं ही वेगळी गोष्ट आहे. सरळ राहणं म्हणजे मनात स्मृती राहणं. कधी कधी असं होतं की उरलेला विषय देखील निरस्त होऊन जातो. तुमच्या बाबत त्या विषयाची माफक बरी देखील समजते, पण स्मृतीजन्य विषय फार होईल, फार धोकाच आहे. जर विषयाची स्मृती सतत व्हायला लागली तर काही नाही. भगवद्गीता म्हणते की ध्यायतो विषयांचा संताहा तेषु उपजायते. विषयाचं ध्यान जर लागलं तर त्यांनी संघ निर्माण होतो आणि त्या संघावर तो विजय परत भोगावा तो विजय गमनीय वाटायला लागतो सुंदर वाटायला लागतो परत परत भोगावा असं वाटायला लागतो. संघात करता येते कामा आणि मग ते ध्यान ध्यानावर सतत अनुसंधान विषयाचं मग प्रत्यक्ष काम पाहतो कामात क्रोधा आकारून द्या येते क्रोधात भोगी समोहा म्हणजे उपाय काय इंद्रिय नियमित करून नियमन करून कर्मेंद्रिय कर्मयोगांचे वापरणं हा त्याच्यावर उपाध्याला आत्मविश्वास करून या ज्ञानरूपी तलवारीला अनाथ स्थिती धार बळकट धार अशी जर आली अशी जर दिली गेली तर आणि तर दिवाळीच्या ठिकाणी असणारं अज्ञान गुरु करण्याच्या कामी पहिलं पाऊल पडलं असं होईल आणि ही अनासक्ती जी तलवार आहे ती धनाच्या बाबत मानाच्या बाबत सत्तेच्या बाबत स्त्रीला पुरुष अथवा पुरुषाला स्त्रीच्या बाबत सर्व विषयांच्या बाबत अशी जाणवावी लागते. जी सर्व प्रकारच्या संघापासून म्हणजे बंधनापासून मुक्त करण्याचा प्रयत्न अखंड शस्त्रेन युद्धेन जित्वा यदि करू शकतो अथवा नाही तथा म्हणजे नंतर हे एवढं केल्यानंतर तथा कदम तत् परिमार्गी डोक्यम उद्दर्शो सृष्टी कर्माची पुरातन प्रकृती आत्मिंद शस्त्र चालवल्यानंतर ज्याच्यापासून निर्माण झाली त्या आद्य पुरुषाला मी जाऊन प्राप्त होईल त्या ब्रह्माला मी जाऊन प्राप्त होईल असा दृढ संकल्प करा असं भगवंत सांगते. किती गोड आहे बघा तसं परिमाणिकव्यम त्या पदाला सर्व प्रकारे शोधावं आणि प्राप्त करावं मी प्राप्त करेन असा संकल्प करावा. तम एव च आद्यं पुरुषं प्रकृत्ये यत प्रवृत्ती प्रकृता पुराणी संसार प्रवृत्ती माझ्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी सनातन काळापासून पुरुष फार पूर्वापार अशी जी चालत आली ती ज्यामुळं आद्य पुरुषापासून माझा जन्म झाला त्याच्यापासून मी वेगळा पडलो त्या आद्य पुरुषाला सर्व प्रकारे शोधूनच मी संपेल अशा प्रकारचा दृढ संकल्प करावा की ज्या ठिकाणी गेलेला असताना परत येणं नाही यस्मिन कथा निवड करती भूया अशा ठिकाणी जाऊन पोहोचे अशा प्रकारचा दृढ संकल्प करावा असं भगवद्गीता म्हणते. अशा दोन अतिशय महत्वाच्या साधना पहिली निषेधक आणि दुसरी विधायक. निषेधक साधना केल्याखेरीज विनोब म्हणतात की शेतातलं तण काढल्याखेरीज तिचं धान्य पेरता येत नाही. प्रथम शेतातलं तण काढायला लागतं त्याची नांगरट करायला लागते मग हवं ते धान्य करायला लागतं. तसे हे विषय मनातून जीवाभावातून उखडून टाकावे प्रथम आणि मग त्यानंतर अथा तो ब्रह्मजिज्ञासा त्यानंतर ब्रह्मजिज्ञासा संभवते. अथा याचा अर्थ स्वामीजींनी ब्रह्मसूत्रावर जे प्रवचन केली काहीतरी पूर्वतयारी करावी ब्रह्मजिज्ञासेच्या ब्रह्मजिज्ञासेच्या आधी आणि मग ब्रह्मजिज्ञासा संभवते. कोणी येणारा जाणारा मनुष्य तिथं काहीतरी चाललंय म्हणून येईल आणि म्हणेल की मला ब्रह्म म्हणजे काय आहे चांगला त्यांनी काहीतरी केलं चालतं तशा प्रकारे पायाभूत उपाय अनासक्ती हा आहे आणि तो गरज असताना आता संकल्प करावा की दृष्टीकरणाची ही पुरातन प्रवृत्ती ज्यापासून निघाली त्या आद्य पुरुषाचा मी जातो. अशा संकल्पाने जिथं गेलं असताना पुन्हा माघारी येत नाही असं स्थान शोधून काढावं असं प्रकल्पिता म्हणजे किती गोड आहे. ब्रह्म प्राप्त करण्यासाठी आद्य पुरुष प्राप्त करण्यासाठी देखील दृढ संकल्प पाहिजे. संकल्प असल्या संकल्प संस्काराचा आहे श्रवणाचा येऊन बसलेला आहे. संकल्प श्रवणात संसाराचा आहे आणि ध्यानाला बसलेला आहे. संकल्प संसाराचा आहे आणि तीर्थयात्रा करत आहे. स्वामीजी म्हणायचे की काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये काशी विश्वेश्वरासमोर एक मिनिट किती वेळ जाणार किती वेळ डोकं जाणार एक मिनिट देखील मला माहित नाही की कधी तिथं गेलो नाही इतक्या वेळ तिथं थांबू देतात का नाही. पंढरपूरला एक मिनिट काय एक सेकंद देखील थांबू देत नाही पण ते असं म्हणत असतो की एक मिनिट माथा टेकवायला काशी विश्वेश्वर त्यासमोर आणि नंतर 3 तास 15 रुपये साधू खरेदी करण्यासाठी दुकाना ही काही यात्रा आहे. तिथं जर 1 मिनिट थांबू देत असतील तर दिवसभर तिथं ओम नम शिवाय करत जर बसला तर अगदी देवाच्या तिथं नाही बसू दिलं कोणती नाही होती लगेच हॉटेलमध्ये परत जाण्याची कोणती नाही होती खरेदी करण्याची. म्हणून अकर्म शस्त्र चालवल्याखेरीज कशाही प्रकारात परमात्म प्राप्तीचा संकल्प हा करताच येत नाही आणि केल्यासारखा वाटला तरी देखील असं लिहावं आणि असं पुसून टाकावं पाण्यावर अक्षर लिहावी तसं घडत होऊ शकत नाही. असं आपल्यामुळं परमार्थ करणारा मनुष्य देखील अचूक विषयांमध्ये सापडतो. कोणत्या प्रलोभनाला आणि कथा बळी पडेल काही सांगता येत नाही. सगळं चांगलं चाललेलं असतो आणि कुठलीतरी एखादी एजन्सी घेतो आहे थोडा वेळ कामावर येतो आणि केंद्रात जायचं असतं म्हणजे एक तासभर आहे एक तासभर जरी 2-4 मिळायचं केली तरी पुष्कळ असे ठरवतो आणि 2-4 म्हणता म्हणता नंतर त्याच्यात उतरत होत कशा मार्गाने आणि काय तुम्ही प्राथमिकता पैसा करत आणि पैसा करून पैशाच्या साठवणुकी करत त्या साठवणुकी करून घर दादर प्लॉट घेण्याकडं आणि त्याच्यातून विविध प्रकारच्या भोगांकडं कसे लाल समजत देखील नाही समजणार देखील नाही. तत पदम परिमार्गितव्यम यस्मिन गतान निवर्तनी पुया तमेव सात्यम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रकृता पुराणी ही वेळ संपलेली आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी काय कुमारीने वर्णन केले एक माखल्या करता निरूपण न करता अर्धा ओव्या वाचून दाखवून पडा घटाय तरी तुझ्या अनुभवी ऐसे कमेल केलेली जे केवळे झाड उत्पाटी ऐसे काही असेल या एवढ्या झाडाचं छेदन कसं काय शक्य आहे की ब्रह्मयाच्या शेवटवरी ऊर्ध्व शाखांची थोडी काही ज्या ऊर्ध्व शाखा जातात तर त्या जवळपास ब्रह्माला जाऊन मिळतील सनकादिकांसारख्या इतक्या ऊर्ध्वगामी होतात आणि मूळ सर्व निराकारी ऊर्ध्वी असेल आणि मूळ ऊर्ध्वातच आहे मूळ ऊर्ध्वात त्या ऊर्ध्वाच्या परिकर ब्रह्म आणि त्या ऊर्ध्वाच्याही परिकर जाऊन इच्छणाऱ्या अशा काही शाखा हा स्थावराही तळी आपण असे अधीनच्या काही स्थावर इत्यादी या रूपाने अधोमार्गी फांद्यांनी हा पसरलेला वृक्ष पाषाण पर्वत आदी माझी धावत असे तुझा मुळी मनुष्य रूपी आणि एक मध्ये भांगी मनुष्य रूपी अशी निर्माण होते अरिपा काढा आणि अपार तू एवढा एवढा प्रचंड आणि अपार कर आता कोण तरी याला शेवट तू आता हा संसार वृक्ष कसा छेदन करणार तरी तरी हा हळूहळू तरी भावो अशा प्रकारचा नातू भाव किंवा क्षीण भाव तुझ्या ठिकाणी निर्माण होईल की कसा त्याला सोडायचा तरी हा मुळा वया दोषे याच कार्यासुद्धी काय येते अरे हा तोडण्यासाठी याच उन्मूलन करण्यासाठी एवढे परिश्रम करण्याची गरज काय असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काय बाळा बाबूल देशे दवडा आहे लहान मुलाला बाबूल बोवाच्या भीतीतून बाहेर काढण्यासाठी म्हणून त्या बाबूल बोवाला हजलून देणं हा उपाय आहे जो नाहीच आहे त्याला गंधर्व दुर्ग काही पाडावे मनोनिर्मित दुर्ग किल्ले मेघांचे त्याला गंधर्व नगरी असं देखील म्हणतात ते काय पाडावे लागतात काय शश विषाण मोडावे होवावे म्हणून तोडावे ख पुष्प की ख पुष्प होत आणि मग तोडलं जातं असं असतं ते नाही ते ख पुष्प कैसा संसार तुला विरा दुःख नाही जातो काला तस या संसाराला खरं तर मूळ नाही मागणी करायला काहीसा तरी मग तोडण्यासाठी एवढं त्याचं भय काय आम्ही सांगितली जे परी मूळ टाळांची उदरी ते वांधे शिखरभरी वेगळी जाईल आम्ही मूळ टाळा म्हणजे फांद्या वगैरे याचं भरपूर वर्णन केलं जसं मूल नसलेल्या स्त्रीची जशी भरभर मुलं फिरत असावी असं वर्णन करावं तसं तशी गोष्ट होती काय तिथ ती तेवणी स्वप्नींची बोलणी तैसी जाणते कहाणी दुगुळी तिथे वाचून आम्ही घेऊन दिले तैसरी ययाचे अचळ मूळ असे आणि तैसाची जरी हा असे सातो बारा तरी कोणाचेही संताने निबंधती दया उन्मोळणे आम्ही जसं वर्णन केलं तसा हा भयानक असता तरी कोणाचेही संतासने निबंधती दया उन्मोळणे आपण म्हणतो त्याच्यापेक्षा अगदी विरुद्ध भाषेत आपण काय म्हणतो कोणाचा बाबाला कोणाच्या बाबाची हिंमत आहे हे करण्याचं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोणाच्या संतानाची हिंमत आहे तरी कोणाचे संताने निबंधी तया उन्मोळणे काही पूंजी या गजने जाईल का म्हणून मी धनंजया आम्ही वाहिले रूप ते माया आम्ही पुष्कळ वर्णन मागच्या श्लोकाचं केलं पण ती माया आहे आणि खोटी आहे कासवी त्यांनी तुपे राया उघडिले जैसे तसं कासवीचं तूप काढावं आणि ते तूप दूध काढावं दुधापासून तूप कसं बनवायचं हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि ते तू राजाला आग्रह करून वाढायचं कोणाचं तास दिलं तासवी ते मी तुझे राजा बोलले गुरुजराची तातडी त्या पाण्यावर कोणी साडी म्हणजे म्हणा किंवा केळी लावतात की काय मृगजळाच्या पाया पाण्यावर आणि ती दुरून पाहण्याची गोष्ट आहे. हे नाहीये ते दुर्गजन तसा हा संसार वृक्ष आहे. किती उत्साह वर्धक निरूपण करतात विठ्ठल
Thank you.